चीनीमंडी.com पॉडकास्ट। मुख्यमंत्र्यांच्या दरबारात पोहोचला ऊस थकबाकीचा मुद्दा। शेतकऱ्यांची करोडो रुपयांची ऊस थकबाकी भागवणे, जिल्ह्याच्या सीमा विस्तार करणे, तांदूळ खरेदी आदी मुद्द्यांबाबत भाजपाचे प्रादेशिक आमदार विजय पाल आढती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटले। त्यांनी आग्रह केला की समस्यांचे लवकरात लवकर निराकरण केले जावे। आमदार विजय पाल आढती यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांची भेट झाली, जिल्ह्यातील सिंभावली आणि ब्रजनाथपूर साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची जवळपास 300 करोड पेक्षा अधिक थकबाकी आहे। पैसे न भागवल्याने शेतकरी अडचणीत आहेत आणि आर्थिक संकटांचा सामना करत आहेत। यासाठी लवकरात लवकर दोन्ही साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे पैसे भागवले जावेत, जेणेकरून शेतकरी आपला उदरनिर्वाह करू शकतील। आमदारांनी सांगितले की जिल्ह्यामध्ये तांदूळ खरेदीही होत नाही, अशा मध्ये तांदूळ शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। जिल्ह्याच्या सीमा विस्तारासाठी शासनाकडे बऱ्याच काळापासून प्रस्ताव प्रलंबित आहे। या प्रस्तावाला लवकरात लवकर पास करावे। हापूड आणि मेरठ सीमेवर असणाऱ्या धीरखेडा औद्योगिक क्षेत्रालाही हापूड मध्ये सामील केले जावे। त्यांनी सांगितले की सीमा विस्तार होणे आवश्यक आहे। जिल्ह्यामध्ये युरिया आणि खताचा पुरवठा शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात केला जावा, म्हणजे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये। याचबरोबर विधानसभा क्षेत्रामध्ये राजकीय कन्या डिग्री कॉलेज उघडण्याचाही आग्रह केला। डिग्री कॉलेज उघडल्याने विद्यार्थ्यांना दुसऱ्या जिल्ह्यामध्ये शिक्षण ग्रहण करण्यासाठी जावे लागणार नाही। आमदारांनी सांगितले की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आश्वासन दिले की लवकरात लवकर समस्यांचे निराकरण केले जाईल। याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते आदेश दिले जातील।